आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां पाकावरवी मोनाली प्रभू तुमकां प्रादेशिक खबरो दिता. आतां दरेक बुधवारा मंत्रीमंडळाच्या बसके पयली सगळे मंत्री परवरे मंत्रालयांत जनतेकडे संवाद सादतले. सकाळी 10 ते 12 वरां मेरेन संवादाची कार्यावळ जातली अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी सांगले. पणजेंत काल भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बसका जाली. बसके उपरांत उलयतना मुखेलमंत्र्यांनी ही म्हायती दिली. सगळ्या मंत्र्यांक आता याफुडे जनतेकडे संवाद सादप बंधनकारक आसा. तशेंच दरेक मंगळारा एका मंत्र्याक भाजप कार्यालयाक भेट दिवन कार्यकर्त्यांकडे संवाद सादचो पडटलो. जनतेच्यो समस्या आयकून घेवन त्यो सुटाव्यो करपा खातीर संवाद सादप पुरक थारतले अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी सांगलें. काश्मीर ते कन्याकुमारी मेरेनच्या पुराय देश बांधवांक हिंदी एकूच भाषा एकठांय करत दवरता अशें सांगून हे खातीर थळाव्या भाषां बरोबरच प्रत्येक राज्यान हिंदी भाषेचो प्रसार जावप गरजेचो आसा अशें मत मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी उक्तायलें. गोमंतक राष्ट्रभाषा विद्यापीठ ह्या संस्थेच्या भांगरा उत्सवी वर्सा निमतान मडगांवां आयोजीत केल्ल्या एका सुवाळ्यांत सावंत उलयताले. ह्या वेळार मडगांवचे आमदार दिगंबर कामत, अनिवासी भारतीय आयोगाचे आयुक्त नरेंद्र सावयकर, केंद्रीय हिंदी निर्देशालयाचे निर्देशक दोतर सुनील कुलकर्णी, कोकण रेल्वे महामंडळाचे अध्यक्ष संतोष कुमार झा तशेंच गोमंतक राष्ट्रभाषा विद्यापीठ संस्थेची अध्यक्ष कृष्णी वाळके ह्या वेळार हाजीर आशिल्ली. गोंयांत राजभाषेच्या उदरगती खातीर राज्य सरकारान संशोधन विभाग सुरू केला आनी तातूंतल्यान हिंदी साहित्याचेर कोंकणीन जाल्यार कोंकणी साहित्याचेर हिंदींत अनुवाद चालू आसा. मात त्या खातीर फावो त्या प्रमाणान अनुवादक मेळना अशी खंत मुखेलमंत्र्यांनी उक्तायली. गोंयांत बऱ्या अनुवादकांची गरज आसा अशें मत तांणी उक्तायलें. फोंडेच्या राजीव गांधी कला मंदिरांत आयोजीत केल्ली अखिल गोंय घुमट आरती सर्त आज सकाळी 10 वरांचेर राजीव गांधी कला मंदिरांत सुरू जातली. हे सर्तीच्या उक्तावण सुवाळ्याक कला आनी संस्कृती खात्याचे संचालक सगुण वेळीप मुखेल सोयरेन हाजीर आसतले. राजीव गांधी कला मंदिराचे आदले उपाध्यक्ष शांताराम कोलवेकार आनी वांगडी सचीव स्वाती दळवी खाशेले आमंत्रित हाजीर आसतले. सृजन संवाद गोवा ह्या संस्थेन गोवा कोंकणी अकादमीच्या पालवान ज्ञानपीठकार रविंद्र केळेकार साहित्य आनी जिवीत ह्या विशयाचेर आंतर महाविद्यालयीन प्रश्नमंजुषा सर्त घडोवन हाडल्या. ह्या प्रश्नमंजुषा सर्तीन गोंय विद्यापीठाकडे संलग्न आशिल्ल्या खंयच्याय महाविद्यालयाच्या पदवी वा पदव्युत्तर विभागाचो एक पंगड वांटेकार जावंक शकता. गोंय विद्यापीठाचे पदव्युत्तर विभाग लेगीत सर्ती खातीर पात्र आसात. रविंद्र केळेकार साहित्य आनी जिवीत ह्या विशयांक धरून ही प्रश्नमंजुषा सर्त कोंकणी भाशेंत आसतली हाची सर्त पंगडांनी नोंद घेवची. लिखित प्रश्नाचे मुळावे फेरये उपरांत वांटेकार पंगडा मदले 4 उत्कृश्ट पंगड अंतीम फेरयेन वांटेकार जावंक पात्र थारतले. पोणेच्या गोवा विद्या प्रसारक मंडळाच्या शिक्षण महाविद्यालय सभागरान 5 अक्टोबराक सकाळी 9:30 वरांचेर ही सर्त जातली. सर्तींतल्या पयल्या दुसऱ्या आनी तिसऱ्या जैतिवंत पंगडा खातीर रोख आनी मानचिन्ह अशे पुरस्कार फाव जातले जाल्यार चवथ्या पंगडा खातीर उमेद वाडोवपी इनाम आसतले. सर्तीन वांटो घेतिल्ल्या सगळ्या पंगडांक सहभाग प्रमाणपत्र भेटयतले. सर्तीन वांटेकार जावपा खातीर महाविद्यालयांच्या प्राचार्याकडे संपर्क करचो अशें आयोजकांनी कळीत केला. मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी काल परवरे मंत्रालयान उद्देग वेपार आनी वाणिज्य संचालनालयान आयोजीत केल्ल्या 2 दिसांच्या कार्यशाळेचे उक्तावण केले. तशेंच ह्या कार्यावळीन प्रधानमंत्री गतीशक्ती मास्टर प्लॅनाची गोंयांत अंमलबजावणी आनी उपेगान हाडपा खातीर मानक कार्यप्रणाली दस्तावेजाचे अनावरण केले. कार्यशाळा प्रधानमंत्री गतीशक्ती युनिफाईड लॉजिस्टिक्स इंटरफेस प्लॅटफॉर्म गोंय लॉजिस्टिक्स आनी वेअरहाऊसिंग धोरण 2023 अंमलबजावणी ह्या विशयांचेर केंद्रीत आशिल्ली. गोंयांत गुंतवणुकीक आकर्षित करून रोजगार संदी निर्माण करपा खातीर लॉजिस्टीक मळाची उदरगत करपाक सरकार कटिबद्ध आशिल्ल्याचे मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी ह्या वेळार उलयतना सांगले. गोंय लॉजिस्टिक्स आनी वेअरहाऊसिंग धोरण आनी सगळ्या विभागांच्या एकवटीत प्रयत्नांतल्यान लॉजिस्टीक तांक वाडोवपाचे आमचे ध्येय आसा. प्रधानमंत्री गतीशक्ती मास्टर येवजणेवरवी रस्ते बंदर हेर साधन सुविधा डिजिटल पोर्टल आनी सॉफ्टवेअर अशा सुविधांचो विकास करपाक सरकारचे यत्न चालू आसात अशें मुखेलमंत्र्यांनी सांगले. इतल्यानी प्रादेशीक खबरो सोपल्यो.